पर हिट्स 93.5 रेड एफएम वर 7:30 मॉर्निंग नंबर वन मध्ये रुद्र आहे तुमच्या सोबत अँड मॉर्निंग नंबर वन मध्ये थॉट ऑफ द डे ची वेळ झाली आहे. नवरात्रोत्सवाची सुरुवात झालेली आहे आणि नवरात्रोत्सवाचं सेलिब्रेशन करत असताना पावसाचं सुद्धा आगमन झालेलं आहे. म्हणजे जर असं हे पाऊस हा जो पाऊस येतो आहे संपूर्ण राष्ट्रभर सुरू असलेला हा पाऊस बऱ्यापैकी टेन्शन घेऊन आलेला आहे आणि नैसर्गिक संकट जी येतात या नैसर्गिक संकटांना जाण्यासाठी आपण कायम रिक्वेस्ट करत असतो प्रार्थना करत असतो पण प्रॅक्टिकली आपण सुद्धा निसर्गाला काहीतरी देणं लागतो. आपली सुद्धा काही महत्वाची कर्तव्य आहेत जसं ट्रॅफिक रूल्स फॉलो करणं गरजेचं आहे जसं सोसायटीमध्ये जगत असताना वेगवेगळे नियम फॉलो करणं गरजेचं आहे. एवढंच काय छोटं छोटं पार्टी किंवा एखादं फंक्शन असेल तर आपण 3/4 पॅन्ट आणि टी शर्ट घालून जात नाही. आपण तिकडे सुद्धा काही रूल्स फॉलो करतो कळत नकळत का होईना अनावधानानं का होईना काही रूल्स फॉलो केले जातात. तसंच नेचरसोबत सुद्धा आपले काही नियम जे आहे आपली जी बांधिलकी आहे नियमांची ती जपणं गरजेचं आहे. मॉर्निंग नंबर वनमध्ये प्रत्येक सेलिब्रेशन प्रत्येक सणाचं सेलिब्रेशन हे निसर्गाला पूरक असंच झालं पाहिजे. इसी थॉट के साथ रॉक ऑन टू से तेरे मेरे दिल में थोडा स्वाद गाणं येतं. एन्जॉय सुपर हिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.